श्री गजानन महात्म्य अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। जय जय व्यंकटेशा वसुदेवा, मनमोहना हे माधवा, शेषशयना केशवा, गोविंदा दामोधरा, नमितो तुझ करी पूर्ण मनोरथ, तुची हाकिला अर्जुन रथ, अनाथांचा तू नाथ, सखा तुची भाविकांचा, असे तुझ नमस्कार, हीन दीन मी पामर, जनकल्याणास्तव अवतार, अनंत रूपे नटलासी, भक्तवत्सला दया घना, दावी सखया तव चरणा, नामी रंगवी ही रसना, कवणा ते या गोड करी, टिळक बाल गंगाधर, राजकारणी अति चतुर, कीर्ती जाहली दूरवर, स्वातंत्र संग्राम गाजविला, लोकमान्य नर केसरी, जनतेचे हे पुढारी, शस्त्र लेखणी हीच खरी, इंग्रजांसी झुंजला, शिवजयंती उत्सवासी, टिळक आले अकोल्यासी, पाचारण केले गजाननासी, मंचकावरती बैसविले, खापरडे दामले कोल्हटकर, विद्वान वक्ते असती थोर, जनसमूह लोटला अपार, भाग्य खचित त्या नगरीचे, कोणा वाटे गजानन, मधेच गातील भजन, परिधरुनी ते मौन, सभे माजी ते बसती, राष्ट्रोद्धार हाच खरा, करवी हाते गंगाधरा, भोगिले जाने कारागारा, स्वातंत्र्य लढ्या कारणे, पटवर्धन अप्पासाचे, राहणार ते आनंदीचे, स्नेही तेच टिळकांचे, आले असती उत्सवासी, वराड प्रांती अकोल्यासी, सभा झाली वैशाख मासी, अक्षय तृतीयेच्या दिवशी, सुयोग पर्वणीचा साधला, सभा यशस्वी झाली खरी, टिळक गेले कारागरी, त्रिकास्त्र सोडिले इंग्रजांवरी, शुद्ध भाव तो अंतरीचा, भूत भविष्य वर्तमान, जाणती हे गजानन, जन असती हे सामान्य, कर्तव्याची ना जाणतया, टिळक असता कारागरी, गजानन देती प्रसाद भाकरी, खापरण्यासी वदती जासत्वरी, टिळका कारणे ती द्यावया, मुंबईस गेले कोल्हटकर, प्रसाद घेऊनी भाकर, टिळकन करीती अवेर, कृपा प्रसाद तो स्वीकारिला, मंडाल्याच्या तुरुंगात, गीता रहस्य लिहिला ग्रंथ, गजाननाचा वरदहस्त, श्री खचितची राहिला, कोल्हापूरचे करवीर, गोविंद सूत श्रीधर, काळे उपनाव साचार, गरिबीतच ते वाढले, शिक्षण तेही जेमतेम, परिबुद्धी ती उत्तम, यश धन्या माझी हा भ्रम, द्रव्यार्जनाची नच शक्यता, टोगो यामा दोघे जण, मित्र यांचे खचित जाण, सवे यांच्या विद्यार्जन, थोर गुण हा लाभला, नसे कुणाची ती मदत, घरी गरीबी अत्यंत, तयामनी हीच खंत, मित्र एक भंडार्यासी, श्रीधराने पत्र टाकून, सविस्तर कळवी वर्तमान, मनात होते ते कथन, मनसे सीत्या निवेदिले, मनसे शिक्षक साचार, श्रीधरावरी प्रेम अपार, मजकूर वाचुनी करी विचार, मनी निर्धार तो करीतसे, ठरविती दोघे कोल्हापूर, शहर असे ते गुलजार, पत्रोपत्री व्यवहार, निश्चित तो जाहला, घ्यावे गजाननाचे दर्शन, शेगावी त्या जाऊन, रेल्वे मार्गावर ते जाण, भावना अंतरीची जाहली, सद्गुरुचरणी ज्यांचा भाव, पैलतीरा लावी नाव, स्टेशन ते शेगाव, गाठिले हो त्या दोघांनी, आले दोघे ते मठात, गजानना जोडिले हात, जाणीती सकल ते संत, आशीर्वचतयासी लाभला, विचारण करणे आता, शांत ठेवा आपुल्या चित्ता, सुयशतया चिंतिता, कार्य सफलते जाहले। लौकिकास पात्र श्रीधर, ग्राम लाभे कोल्हापूर, संत साक्षात परमेश्वर, सुपंथ भक्ता सदाविती, दर्शनाचा योग येता, उचित घडले तत्वता, दयाघन सिद्ध हस्ता, श्री आपुल्या ठेवासना। इति श्री गजानन महात्म्य पंचदशोध्याय समाप्त। शुभम भवतु।